चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रोप निर्मितीतून महिलांना रोजगार देणार ऊस विभाग। ऊस विभाग सिंगलची बड मेथडच्या माध्यमातून ऊस शेतीला प्रोत्साहित करण्याबरोबरच ग्रामीण महिलांना रोजगार मिळवून देणार आहे। विभाग महिलांचे समूह बनवून सिंगल चिप बड मेथडच्या माध्यमातून ऊसाची नर्सरी तयार करेल आणि रोपांना स्वतः खरेदी करून शेतकऱ्यांना देईल। हे काम राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन यांच्या अंतर्गत होईल। विभागाच्या म्हणण्यानुसार सिंगल चिप बड मेथड मध्ये ऊसाचा डोळा कापून लागवड केली जाते, ज्यामुळे बियाणे कमी प्रमाणात लागतात व फुटवा चांगला होतो व उत्पादनही वाढते। या टेक्निकला गती देण्याबरोबरच विभाग ग्रामीण महिलांना रोजगाराशी जोडण्याचे काम करेल। जिल्हा ऊस अधिकारी के एम मणी त्रिपाठी यांनी सांगितले की 10-10 महिलांचे समूह बनवून सिंगल चिप बट टेक्निकच्या माध्यमातून ऊसाची रोपे तयार केली जातील। यामध्ये प्रतिरोपासाठी विभाग महिलांना 3.50 रुपये देईल आणि प्रगतीशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून रोपांची शेतामध्ये लागवड करेल, जेणेकरून नव्या तंत्रांना गती मिळू शकेल। महिलांकडून रोप तयार करून घेण्याबरोबरच ऊस विभाग सिंगल चिप बड तंत्राचे प्रदर्शनही आयोजित करेल। डीसीओ KM मणी त्रिपाठी यांनी सांगितले की राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन अंतर्गत 2094 हेक्टर मध्ये चिप बडच्या प्रदर्शनाचे लक्ष आहे। प्रति हेक्टर 9000 रुपयांचे बजेट आहे। या वर्षीही जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्रफळ 10% वाढण्याची शक्यता आहे। सर्वेच्या सुरुवातीला ही गोष्ट समोर आली। ऊस अधिकाऱ्यांच्या अनुसार गागलहेडी व गांगनोली कारखाना क्षेत्रामध्ये ऊसाचे क्षेत्रफळ वाढत आहे, तर सरसावा व टोडरपूर क्षेत्रामध्ये कमी झाले आहे। सर्वेच्या सुरुवातीला 5-10% ऊस क्षेत्र वाढवण्याची शक्यता आहे।